चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊसतोड मजूर महिला करत आहेत गर्भाशय शस्त्रक्रिया, नितीन राऊत। बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील हजारो ऊसतोड महिलांनी मासिक पाळी दरम्यान त्यांना कष्टाची कामं करता येत नसल्यानं गर्भाशय शस्त्रक्रिया करून घेतली आहे। काम न केल्यानं मजुरी मिळत नसल्यानं अवघ्या काही दिवसांच्या मजुरीच्या पैशांसाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागत आहे, हे अत्यंत दुःखद आहे असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे। या समस्येबाबत उपाययोजना करण्यासाठी सरकारकडून तातडीनं उपाययोजना केली जावी अशी पत्राद्वारे विनंती केली आहे। बीड जिल्ह्यातील सुमारे 13,000 ऊसतोड मजूर महिलांची गर्भाशय काढल्याची धक्कादायक माहिती चौकशी समितीच्या तपासात काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती। महिलांमधील आरोग्याबद्दलचं अज्ञान, लहान वयात होणारे विवाह, गरिबी यातून हे प्रकार घडल्याची माहिती त्यावेळी विधान परिषदेत चौकशी समितीच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोर्हे यांनी दिली होती। या महिलांना कामाच्या ठिकाणी मूलभूत आणि प्राथमिक सुविधा पुरवण्याच्या शिफारशी देखील समितीनं केलेल्या आहेत। ऊसतोड मजूर म्हणून काम करणाऱ्या महिलांना वर्षाला 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत मजुरी मिळते। त्यातील खासगी रुग्णालयात गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेसाठी 25,000 ते 30,000 रुपये खर्च करतात। सरकारनं तातडीनं याबाबत काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे।